उमरखेड आणि परिसरातील कुटुंबवत्सल गृहदक्ष बंधू भगिनींनो, आपणाकरिता सुवर्ण संधी, आनंदाची बातमी, खुशखबर. आपल्या उमरखेडकरांच्या स्वप्नांना आकार देण्यासाठी आपल्या उमरखेड येथे NATP साठी प्रस्तावित लेआउट शिवराय नगर नागेशवाडी टी पॉइंट महागाव रोड उमरखेड. आपल्या स्वप्नातील घरांना आकार देण्यासाठी आजच आपण आपला प्लॉट बुक करा. बुकिंग सुरू आहे शिवराय नगर नागेशवाडी टी पॉइंट महागाव रोड उमरखेड.
इस देश में हर इंसान चाहता है कि उसका अपना घर हो, जिसमें वो अपनी सुंदर सी जिंदगी के खूबसूरत पलों को जी के उस घर को मंदिर सरीका बनाने का भी सपना देखता है. ऐसा ही एक सपना गुरु हमने भी देखा है, तो इस मौके पे हम भी अपने सपनों का आशियाना देखने आए हैं. अरे देखने क्या, जीने आए.
बंधु भगिनींनो, आपल्या प्रत्येक मध्यम वर्गीयांचं एक स्वप्न असतं की आपला स्वतःचा प्लॉट असावा, आपलं घर असावं, होय की नाही? चला मग आपल्या स्वप्नांना आकार देण्यासाठी आपल्या सेवेत शिवराय नगर नागेशवाडी टी पॉइंट महागाव रोड उमरखेड या ठिकाणी प्लॉट बुकिंग सुरू आहे आणि अगदी मोजकेच प्लॉट उपलब्ध आहेत बरं का. तेव्हा त्वरा करा आणि त्वरित आजच आपण आपला प्लॉट बुक करा. शिवराय नगर मध्ये बुकिंग सुरू आहे बरं का. मोबाईल नंबर 98 34 82 73 77, 99 23 73 03.
देखो मैंने देखा है ये एक सपना, फूलों के शहर में है घर अपना. क्या समा है, तू कहाँ है?
नगरच्या उपलब्ध सुविधा, संपूर्ण रस्त्याचे डांबरीकरण झालेले, सिमेंटच्या नाल्या, इलेक्ट्रिक पोलची व्यवस्था आणि याशिवाय वॉल कंपाऊंड, प्रस्तावित उमरखेड रिंग रोड आणि शक्तीपीठ अगदी जवळच, निसर्गरम्य असे सुंदर व स्वच्छ वातावरण, सर्व शासकीय कार्यालय अगदी 1 किलोमीटर अंतरावर, शाळा कॉलेज अवघे 2 ते 3 किलोमीटर अंतरावरच उपलब्ध आहे. हायवे रोड टच लेआउट, शासकीय नियमानुसार विकसित लेआउट, संपूर्ण पक्के रस्ते, रस्त्यांच्या दुतर्फा सुंदर झाडे, भरपूर पाणी असलेले लोकेशन, आकर्षक प्लॉट दर, सुलभ हप्ते आणि वास्तुशास्त्रानुसार दर्शनी भाग असलेले प्लॉट्स, अगदी मोजकेच प्लॉट्स उपलब्ध आहेत बरं का. तेव्हा त्वरा करा, उशीर करू नका. NATP साठी प्रस्तावित लेआउट शिवराय नगर नागेशवाडी टी पॉइंट महागाव रोड उमरखेड. आजच आपण साईटला भेट द्या व आपला प्लॉट बुक करा. उमरखेडकरांच्या स्वप्नांना आकार देण्यासाठी शिवराय नगर बुकिंग सुरू आहे बरं का. मोबाईल नंबर 98 34 82 73 77, 99 23 73 03.
सोचो के झीलों का शहर हो, लहरों पे अपना एक घर हो. सोचो के झीलों का शहर हो, लहरों पे अपना एक घर हो. हम जो देखे सपने प्यारे, सच हो सारे, बस और क्या.